सुसाइगा दोम पर आई कोपियां का मजो माय मोगा चो नमस्कार हां फ्रेंकी फर्नांडिस मेलबर्न ऑस्ट्रेलिया सों तुम का यो गोइंचो कोब्रो कोकनीतल्यान पाविता आज फेब्रुवारी 28 तारीख सुरुवात एक खबर गोयकार गेल्या सुमारांत रस्त्यार आयले डिमांड करपाक टाउन आनी कंट्री प्लॅनिंग एक्ट हाचे सेक्शन 39A रद्द करपाक हाचे आदी सांत आंद्रे मतदारसंघाचो रेव्होल्युशनरी गोंज पक्षाचो एकलोच आमदार विरेश बोरकर आनी ताचो एकलो सांगाती पणजेचे आझाद मैदानाचेर फास्ट अंटू डेथ हाचेर बसलेले आसा तांचे 5 डिमांड गोंयचे बीजेपीच्या सरकारा लागी टाउन आनी कंट्री प्लॅनिंग एक्ट सेक्शन 39A रद्द करचे म्हूण पणजेचे पुलीस अधिकारी जे आमदार विरेश बोरकर आनी पाले शिरदांव गांवच्या लोकांक जांकां टीपीसीच्या ऑफिसांतल्यान वडीत भायर काडलेले तांचेर एक्शन घेवचें आनी तांकां सस्पेंड करचें म्हूण ही घटना जाल्या उपरांत आमदार विरेश बोरकर आनी ताचो सांगाती फास्ट अंटू डेथ हाणें सुरू केली आनी चवथ्या दिसाक गोंयचो मुखेलमंत्री प्रमोद सावंत विरेश बोरकर हाका आझाद मैदानाचेर मेळ्ळो आनी ताचे लागीं मागलें की तांचो फास्ट अंटू डेथ काबार करचो म्हूण पूण विरेश बोरकर हाणें हें मानून घेतलें ना मुखेलमंत्री प्रमोद सावंत हाणें हें सांगलें
हांव जेन्ना विरेश बोरकारा कडेन डिस्कशन करून आयलो ताची स्वताची डिमांड आशिल्ली की ताच्या मतदारसंघातले ताच्या रिलेटेड जे प्रोजेक्ट आसा ताच्या संदर्भात जे प्रोविजनल दिलां फायनल दिलां ताच्या संदर्भात सरकारान परत विचार करचो किंवा ते रिवोक घेवचे अशे वेगवेगळे डिमांड आसले हांवें ताका थंयसरूय सांगलेले जेन्ना ओके की बाबा प्रोविजनल आसा तुका डेफिनेटली डिपार्टमेंटा कडेन उलयल्या उपरांत हांव कितें ते डिसिजन घेवपाक शकता किंवा प्रोविजनल आसतले आमी बंद करपाक शकता फायनल दिला आसतलो ताजे अभ्यास दवरपाक शकता ताजे म्हणणें आशिल्लें की रायटिंगान दिवचें आपल्याक हे तें पूण हांवें मिनिस्टरा कडेन आनी म्हज्या सिटीबीकडेन डिस्कस केलें ते कितले केले आनी कितें केसीस त्यो इन इनिशियल स्टेप ताका अभ्यास दवरपाचे लॅटरूय बी हांवें रेडी केल्ले ओके आनी हांवें ताका कंटिन्युअसली हांव ताजे कडेन फोनारूय उलयलां की यू विथड्रॉ युअर स्ट्रायक नाव आतां ओके सरकार इज रेडी आसा अभ्यास दवरता अभ्यास दवरल्या उपरांत फुडल्यो स्टेप्स सरकाराचे खंयचेय डिसिजन फर्स्ट स्टेप इज अभ्यास दवरून आसता ताजे कोण एडवायजर्स आसात म्हाका खबर ना आनी ताका कितें एडवायस करता खबर ना ओके आनी ह्या विशयाचेर कारण आज शेवटी आफ्टरऑल ताजे हेल्थ इज मोस्ट इम्पॉर्टंट फॉर मी एज अ चीफ मिनिस्टर एन्ड एज इज माय कलीग ओके हेल्थ डिटोरेट जावप एखाद्याचे योग्य न्ही म्हणून हांवें ताका सांगलेले आनी खंयचे अभ्यास दवरून फुडले विशय जे आसा डिस्कशनांतल्यान किंवा करस्पॉन्डन्सिंगातल्यान सुट्टात पूण हांवें अभ्यास दवरपाचे लेटर हे ताका दिवपाक रेडी केल्ले ओके आनी हे लेटर सिटीबीच्या सायडीन ताका दिवपाचोय आशिल्लो हांवें ताका सांगलें तूं लेटर आतां घे आनी विथड्रॉ कर आनी फाल्यांच्यान तुका जे रिवोक करपाक जाय किंवा प्रोविजनल फायनल तेजेर फुडलें डिस्कशन करपाक जाय तूं मुख्यमंत्र्याक विचारूं शकता मिनिस्टरी कडेन वचूं शकता ऑफकोर्स एन मिनिस्टर इज गिवींग द लेटर तेन्ना मिनिस्टर ताजी रिस्पोन्सिबिलिटी घेता बट ताजे म्हणणें की ताजे गांवचे लोक आनी बाकीचे कोण आयकूंक जाय हांव आतांय फोनार उलयतालो ताज्या वेळार हांव आनी स्पिकर देड जायसर रावले इन द इंट्रस्ट एक आमच्या बरोबरचो कलीग अशा पद्दतीन फास्टिंगाचेर कोण बसचो न्ही गोंयान पयलेच फावटी असो बसला बसचो न्ही हे आमचे सरळ म्हणणें आसलें म्हणून आमी ताका दोगांय जाणांनी स्पिकरूय वचून पर्सनली रिक्वेस्ट केली ताकाय सांगलें बट हो जर आयकूंक तयार नासलें आनी हांव म्हाज्या परीन तर आनी काय सांगूंक शकना
दुसरी खबर गोंयांत इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हाच्या अधिकाऱ्यांनी स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन काम काबार जाल्या उपरांत अधिकाऱ्यांनी सुमार 1,27,000 मतदारांची नावं गोंयच्या इलेक्ट्रल रोल्स हातूंतल्यान काढल्यात वास्को मतदारसंघ हातून सुमार 11,600 मायज नावांत काढल्यात सुमार 420 पुर्तुगेज पासपोर्ट होल्डर हांची नावं बी हे इलेक्ट्रल रोल्स हातूंतल्यान काढल्यात हाच्या उपरांत पुराय इंटेन्सिव्ह रिव्हिजन जाल्या उपरांत इलेक्ट्रल रोल्स छापल्या उपरांत आतां मेरेन गोंयांत 1,50,000 मायज वोटर्स आसात हातूंत 5,11,000 दादले आनी 5,450,000 मायज बायल्यो आसात पयलीच फावट गोवा दूरदर्शन कोंकणींतल्यान एक फॅमिली ड्रामा वो 12 एपिसोड हाचे सिरीज गेल्ल्या सोमारांत सुरू केला हाचें नांव द फॅमिली वुमन गोवा दूरदर्शन हाचो डायरेक्टर सावियो नारायण आमकां आनी म्हायती दिता
हो संदेश हांव तुमकां सगळ्यांक धाडटा सांगून की आमी एक फॅमिली ड्रामा सिरीज सुरू करतात डीडी गोवाचेर तुमकां याद आसतली आमच्या भुरगेपणान आमी टिवीचेर जायते फॅमिली सिरीज पळयताले हिंदीन जावन जावं इंग्लिशीन जावन आनी हांव सदांच चिंतालो एक दूरदर्शनाचेर एक बरो कोंकणीन एक फॅमिली सिरीज घडून हाडटलोच म्हूण. आनी हाका लागून हांवें आमचो वर्धन आनी रुचा बाय तांकां कॉन्टेक्ट केलो आनी तांकडे उलोवन बरें प्लॅनींग केलें. ते जावन आसा व्हेरी पॉप्युलर सोशल मिडियाचेर एज अ हजबंड वायफ कपल आनी तांची डॉग भुरगीं पासून एक्टींग करतात. सो ही सिरीज जावन आसा ऑफ 12 एपिसोड्स. फाल्यां सुरू जाता 25 फेब्रुवारीचे 7:30 डीडी गोवाचेर. पूण द गूड थिंग इज दॅट टिवीचेरूय न्हू पूण ऑल्सो ऑन वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आमचे प्रसार भारतीचो प्लॅटफॉर्म जो आसा थिंगाय पळोवपाक मेळटले. आनी आमचो डीडी गोवा ऑफिशियल यूट्यूब चॅनल जो आसा तेजेर तुमकां जाय जाल्यार तुमी हुंयी आसूं भारतांत आसूं काय एनीवेर अब्रॉड तुमच्यान हो सिरीज पळोवपाक मेळटलो तुमकां. इट इज अबावट आमचो डेली लायफ. सगळ्यांक आमकां कसले एक्सपिरियन्स जाता जावं घरा जावं भुरग्यां कडेन जावं बाजारान जावं रस्त्यार यू नो. सो एन्ड द लोकेशन इज व्हेरी नायस. एक बरें शांत लोकेशन समवेर इन हिंटरलँड गोवा तुमी पळयता तेन्ना तुमकां गोमतलें. सो पळोवपाक रावात द फॅमिली वुमन फॅमिली टिवी सिरीज ऑन डीडी गोवा ऑन वेव्स ओटीटी यूट्यूब डीडी गोवा ऑफिशियल चॅनल आणि टाटा स्काय चॅनल नंबर 1995. परत फ्रँकी बाबाक देव बरें करूं.
देव बरें करूं तुका बाब सावी नरोना तुवें आमकां ही माहिती दिली म्हूण. तर ह्यो जाणकली आमच्या सुसेगाद दोंपार गोंयच्यो खबरो मेलबर्न ऑस्ट्रेलिया सावन. मेळया दुसऱ्या सोमनात ते मेरेन मोग आसून दी.
उन्नातान तुका सर्वा जोयता सपना सपनेता पूण पांय म्हजो फाट लायता दोडे मोठे करून पयता. तो म्हणटा बाय गो बाय गो पुस्तक तूं सो लाय गो पेते रे ते करिनाका. अरे बाय रे बाय रे मासो उबी रावे जाणय वासून कितें जाता म्हाका. लेट मी प्ले माय ट्रम्पेट. There's a song inside me waiting for the world to sing. Let me play my trumpet, so let us go. Perderete con cosa ci condi. गेले बसोन तियात्राक वाजोवपा वाटेक दिश्टी पडली मातशें तुमचे फुडली अगो पिपीर मीत आतोरे ते मायना सान फुरमीत. अगो बाय गो बाय गो पण तुजी ट्रम्पेट कर गो बेबेरे ते चेड्याक सोपता. अगे मातशेन मातशेन एक नंबराची भाशेन चडय वाजून कितें जाता म्हाका. लेट मी प्ले माय ट्रम्पेट. There's a song inside me waiting for the world to sing. Let me play my trumpet so let us go me. Perderete con cosa ci condi.
Caraca. बरे जाला पेपे वाजोनी चोरान कुपनी कातारा चालार तुई इल्लो नात्रे घरान तिया ट्राम क्या ट्रम्पेट वास्ता कुपनी कातारा चक बर गास्ता कुप्टा जतालार गोई कर दास्ता तरी अशे तुझा कीरिया कुस्ता पे 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 वाजोन का गोई चे वेर नाओ टेंशन ना का तू धंड्रा फुगे पाओ लोपुगो किरे तू धाओ आता ताता किरे ते जाओ तू आज इत्राओ
Let me play my trumpet, let my heart be free. There's a song inside me waiting for the world to see. Yeah. Let me play my trumpet, sound like a song.
One-minute sermon, Lent. Lent is not about being miserable for 40 days. It's about making room for God. We live fast, noisy lives. Everything shouts for our attention. Lent gently presses the pause button and whispers, "Come back to what matters." In Lent, we stop, we look, and we listen. We remember that the Christian faith is not complicated. It is costly and it is beautiful. Out of love, God came to us in Jesus Christ, carried our sin, and opened the door to new life. Lent also invites honesty. The Bible says, repent and believe the good news. Repentance is not just beating ourselves up. It's turning back to God, who runs towards us with mercy. When we fast or give something up during Lent, we are not punishing ourselves. We are retraining our hearts. We say to our desires, "You are not my master." And we say to God, "You are." Lent prepares us for Easter. You don't fully appreciate the light until you've walked through the shadows. So don't rush through Lent. Slow down. Clear the clutter. Make room for God, because Lent is not about losing joy, it's about finding it more deeply. A prayer. Gracious God, as we begin this season of Lent, slow us down, quiet our hearts, and clear our vision. Show us what needs to change. And give us grace to change it. Turn us again to Jesus, who carried our sin, shared our sorrow, and opened the way to new life. Lead us through this season so that when Easter comes, our joy may be deeper, our faith stronger, and our love for you renewed. In Jesus' name, Amen.
Mogachano, Sipien Plimotia, I kunk, I tirawat. శ్రీ రామకృష్ణ పరమహంస్ ఓ 19వ శకడంట్లో భారతంట్లో ఏక్ విచార్వంత్ అని ఫామాద్ మనీస్ तो कोलकाता शहरांत जियेतालो. कच्चे व्यक्तित्व इमेच्युअर पर्सनॅलिटी आणि पक्के व्यक्तित्व मेच्युअर पर्सनॅलिटी हांचे मदलो फरक दाखोवपाक रामकृष्ण परमहंसा एक काणी सांगता. आणि ती काणी अशी, एका बापायन बाजारांत धावन आपल्या दोगा पुतां खातीर ल्हान आसले ते दोन आंबे हाडले आणि व्हडल्या पुताक एक आंबो दिलो आणि धाकट्या पुताक दुसरो आंबो दिलो. दोगूय जण खुशी झाले, कित्याक बरे पिकलेले आंबे पळोवंक बरो रंग आसा. व्हडलो पूत कितें करता, तो आंबो घेता, भितर आपल्या कुडांत वता आणि आंबो खाता आणि मागीर तोंड धुता आणि भायर खेळूंक आपल्या इश्टां बरोबर वता. तो दुसरो भुरगो आसा तो आंबो घेता आणि तो आंबो घेऊन तो मैदानाचेर धांवता आपल्या इश्टां बरोबर आणि तांचे बरोबर तो आंबो वांटून घेता आणि ताच्या उपरांत तांच्या वांगडा तो खेळटा. रामकृष्ण परमहंस म्हणटा, वो पयलो भुरगो आसा तो मालगडो, तो कसले व्यक्तित्व आसा ताचे थंय, कच्चे व्यक्तित्व. तो स्वार्थी, तो आपणाचे चिंता, आंबो एकटोच खाता, आपूणच खाता आणि मागीर इश्टां बरोबर वेता. तो संवसारी चिंतपाचो मनीस, आपलें चिंतप, आपणाचोच फायदो, हांवें जिवितांत वयर सरूंक जाय अशें. आनी असलो लोक संवसारांत खूब आसा. आपणाचें चिंतप, तांकां दुसऱ्यांचें पडून गेल्लें ना. हें कच्चें व्यक्तित्व. आनी तो दुसरो धाकटो भुरगो आसा तो आपणा लागीं आसलो एकच आंबो, तरी तो आपल्या इश्टां बरोबर वांटून घेता. हें पक्कें व्यक्तित्व. पक्कें व्यक्तित्व आसली मनशां फकत आपणा विशीं चिंतिनात, ती दुसऱ्यांचेय चिंतात. आनी हाका लागून तांच्या जिवितांत सदांच संतोष, आनंद, शांती आसता. आतां आमी आमच्या जिवितांत असलें पक्के व्यक्तित्व वाडोवचें पडटा आनी तें ल्हानपणा पसून घरांतल्यान तें शिकचें पडटा. म्हणजे आवय बापायन भुरग्यांचेर बरे संस्कार करूंक जाय, भुरग्यांक शिकोवंक जाय. थोडीं भुरगीं कितें करता, आपणा कडेन असलें दुसऱ्यांक दिवंक सोदिना, तेन्ना आवयन म्हणूंक जाय ना, तूं ताका दी, इल्लें आसा पळय वांटून घे. चड करून पळया ल्हान भुरगीं, तांकां एक बावली हाडून दिल्यार ती बावली घट धरता. तांचेच पिरायेचीं कोण तांच्या घरांत आयिल्लीं आसता, तांकां थोडो वेळ सुद्दां ती दिवंक सोदिना. तर पूण आवयन तांकां सांगून ना, मातसो थोडो वेळ दी न्हय, मातसो दी, आं ती तुजी बावली घेवन वचना, दी मातशें न्हय, ती तुजी इश्टीण न्हय, तो तुजो इश्ट न्हय, अशें तांकां बरे भशेन सांगून केल्यार मागीर तांकां त्या भुरग्यांक ती संवय लागता. म्हणजे कच्चे व्यक्तित्व आपापींच येता, कांय करची गरज ना. पूण हे पक्के व्यक्तित्व आसा पळया, ते आमी वाडोवचें पडटा. ताच्या फाटल्यान खूब घाम आसा, ताच्या फाटल्यान वेळ लागता. एका दिसान कोणाचें व्यक्तित्व पक्कें जायना. म्हणजे अशें पक्कें व्यक्तित्व आमी पयलें घडोवंक जाय. आनी आमी जर पक्क्या व्यक्तित्वाची मनशां जालीं, तर आमी मागीर तें दुसऱ्यांक शिकोवंक जाय. अशें पक्कें व्यक्तित्व आसली मनशां जर वाडत गेलीं संवसारांत, तर पळय एकामेकाक हात दिवन सहकारान, मोगान, एकवटान जिवंक जाता न्ही. हांव म्हाका, तूं तुका, देव समेस्तांक असलें चिंतप मनशाक खरो संतोश दिना, खरी शांती दिना. थोड्या काळाक दिता तितलें, पूण तांच्या जिवितांत ती खुशालकाय ना. जेन्ना आमी पळय दुसऱ्यां बरोबर वांटून घेता, त्यो खावपाच्योच वस्तू जावंक जाय अशेंय कांय ना. हे आमचे विचार सुद्धा आम्ही दुसऱ्या बरोबर वांटून घेतात आणि माझे विचार आणि कोणे घेतले आणि ताणी ते आपल्या पद्धतीन एरांक वांटले जाऊ वचून दी न्ही वचून दी. आतांचो काळ आम्ही म्हणटा संपर्क माध्यमाचो मास मिडिया. मास मिडियान पळया हांव कितें म्हजी जाणवाय म्हजें गिन्यान म्हजे पुरतें दवरता ना तें हांव वांटा तें मागीर फेसबुकाचेर जावं तें ट्विटराचेर जावं नाजाल्यार वॉट्सॅपाचेर जावं ईमेला तर्फेन जावं आमी वांटतां न्ही आनी हाका लागून आमी जिवितांत वाडटां न्ही. खंयचोय बरोवपी आपणा खातीरच बरयता वय ती कथा जावं कविता जावं कादंबरी जावं नाटक जावं कोणा खातीर दुसऱ्यां खातीर न्ही. जितलो ताचें पुस्तक कोण वाचतात तांकां तें गिन्यान मेळटलें तांकां बरेंपण मेळटलें म्हणटच आमी सगळीं हे पक्कें व्यक्तित्व आसची मनशां जावुया आनी हेरांकूय ह्या आमच्या पंगडांत हाडुया आनी तांकांय आमी पक्कें व्यक्तित्व आसची मनशां करुया. देव बरें करूं आनी मोग आसूं.
Illo 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 soro pielo illo illo mona mona casa sere salo sere sere satana mucha toclo que solo quítele pau que soro pio no ganar tu pollo illo 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 soro pielo illo illo mona mona casa sere salo sere sere satana mucha toclo que solo quítele pau que soro pio no ganar tu pollo. Illo illo soro pielo illo illo mama no maca sore sore zalo sore sore zatana mucha toclo que solo quítele pauti soro pio no gataran tu pollo illo 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 soro pielo illo illo mama no maca sore sore zalo sore sore zatana mucha toclo que solo quítele pauti soro pio no gataran tu pollo. Illo soro pielo illo illo mano no maca sere sere salo sere sere satana mucha tocla que solo quítele pauti soro pio no ganaran tu pollo illo 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 soro pielo illo illo mano no maca sere sere salo sere sere satana mucha tocla que solo quítele pauti soro pio no ganaran tu pollo. We'll be right back.
Late night drives with a bottle by your side. Breaking red lights, you're out of your mind.
तुझ्या खातीर राहिलो जायला टाउन बाहेर. म्हाका देखताना तू सांगताय गोड बाय.
Oh, stop with your नखरे. मुझ्या दात्याक सांगेन रे. Stop eating my brain, don't show me your face again.
I keep running, running back to you. खोटो मका मारून मारून घरा दाटाय तू. तुझ्या मुखां पिसो जाला हांव कितें करूं. I keep running, running back to you. I keep running, running back to you. खोटो मका मारून मारून घरा दाटाय तू. तुझ्या मुखां पिसो जाला हांव कितें करूं. I keep running, running back to you.
Back in time, I'd hold you close every night. A little fight and then some bite and very wild.
Toro udon ye tolo gara ardo tight. Tetna daglo tuzo was nowhere in sight.
Oh, te pura porness. I have someone in you now. Forget all of that. Why are you here again?
I keep running, running back to you. Khoto maka marun, marun gara dartai tu. Tuja muka biso zala hao kite goro. I keep running, running back to you. I keep running, running back to you. Khoto maka marun, marun gara dartai tu. Tuja muka biso zala hao kite goro. I keep running, running back to you. डॉक्टर सांगता मुझी बीपी इल्ली हाय. वका ताका मका तुझ्या कोपांत रावंक जाय. खंय मेळ्ळा तूं म्हाका तुझी अपुर्बाय. मोगा केतना सोम जाताय.
Don't keep running, running back to me. Khoto soka marun, marun gara dartai. Mujhe moha piso zala mujhe sukhai. Don't keep running, running back to me.
I keep running, running back to you. Khoto moka marun, marun gara dartai tu. Mujhe moha piso zala hao kite goru. I keep running, running back to you. Running, running back to you. Khoto maka marun, marun gara dartai tu. Tuja muka piso zala hao kite goru. I keep running, running back to you.
Don't keep running, running back.
I keep running, running back.
Khoto maka marun, marun gara dartai tu. Khoto maka marun, marun gara dartai tu.
Tuja muka piso zala
hao kite goru.
Hello, hello everybody, this is the chef Kabir Moraes, and today I'm gonna show you how to do this beautiful Portuguese style sardines in the lovely, lovely aromatic tomato base. Well, we take the fresh sardines and we clean them, we cut the head, we clean the guts off, we scale them, and then we take off the tails, and then they look like this. So that's it. Nice and clean. Yeah, make sure you take off the scales very nicely and clean them very well. Then what we're gonna do is we're gonna take some rock salt, that is the sea salt, and we're gonna marinate it exactly, and just mix it and keep it aside for 20 minutes. Just keep it aside for 20 minutes. Yeah, That looks nice. Okay, let's take some fresh tomatoes, about 8 to 10 pieces. Remove the, just clean the tomatoes, and then afterwards you make a nice puree of it. Say about 8 to 10 tomatoes might have almost a liter of puree. Yeah, that's it, a liter of puree. Very good. So you keep this puree aside. You take two onions, chop them. Take about 3-4 green chilies, nicely cut them into small sizes. Take a lemon, cut them. We're gonna squeeze this into our mixture, and then take some 2 teaspoons of peppercorns, about 8 to 10 cloves of crushed garlic. I love it crushed. And then you take about 10 to 12 pieces of cloves. You wash your sardines again, take off the excess salt, and then we are stuck. We take some olive oil, we put into our pressure cooker, throw in the spices, just let the flavor infuse into the oil. Yeah, just like that. Throw in your green chilies, let it saute for a while, throw in your onions, saute these, make the transfusion, throw some Portuguese chilies there, yes, or bird eye chilies. And then your puree inside. Then you season it with some salt, and to balance the sourness, you throw some sugar, and then you put in all your sardines inside. You cover your pressure cooker. Oh yeah, before that, you put some olive oil, then you cover your pressure cooker. Beautiful. And now let it cook for at least 1 hour. You can open in the middle and you can check how it is and see the texture of the sardines. The bones are very nice and soft by this stage, and it is ready to go. Just look at it, how beautiful it looks. Whoa. I'll tell you, it's better to have these fresh sardines when you cook it at home, because the can is full of artificial ingredients and full of chemicals and preservatives. So it's better to have fresh sardines made at home. Please do subscribe to my YouTube channel. It is Chef Kabir Moraes. You can find it very easy. I also have a Facebook page, and it's also there, Chef Kabir Moraes. And I'm also on Instagram, so you can follow me on Instagram as well. And if you have any suggestions or any other more recipes or ideas, please drop in a comment or just let me know, and we will try to get it done next time. Thank you very much, Chef Kabir Moraes. Ciao. Heat rising up, let your body do the talking while I give it all you got. Hands up, let the rhythm flow, turn it loud, let the whole world know. Let's dance till the beat drops, one life, one shot, and I'll be don't stop. Follow it, go. I don't get that good like go. Follow it, go. Boogie get like a bus like go. Full of it.
घोलो भेटो मुनो ना बासीना देसीना संगल चापा कोलो सब कुरो भेटो मुनो ना मार गिनती अबर मैंनी डाबर मैं ना को खास बेटा बड़ी करता जो बोले कि किसी के तो बुद्धू बोले या बोले नहीं मुझे कुआले चितले में की कांड तू ये निस्ते के ले नेंगे नहीं रे पुणे के ले पुरते वर्ड जाऊंगा नहीं छोटा आलो इने
कालिंग तू जैसे लिए मकामले देख तू काम पड़े कौन अच्छे कुआले अब जब द्वारे आंधे उला तुम अबे निकले अब जे कुआले कौन नम कातर ले माइंग कुआले न काट मुले चार सुंटा आडली अनिता ने मुझे बाइले बोरे कर निस्ते के ले आमी समा बैटिंग केले
किते समा बैटिंग करना है नहीं आवे त्या सरकोलचा हिल्डा गाडे भीक मांगूनो ये कुकुआलाची वाल अडली मोला काडले सारे दोरले मुलाक ताचा ओइलानो बोरवेलाचे उदा खान गले बोरी पालेली मात्रा पालोनो दोरो सोन्नु वीर वीर गेली सनी सनी दोराचा तिसल्यान उतरली तुझ्या कंपाउंडा खाईली आसोंदी आता आमसोतने वाल्ली दितालो म्हणून सोडले हांवे तशेंत आनी हांव पारो करनाल्ली वाल्ले कळ्ळे बुरी कुवाळ्याचे दोन पिंपरां पडली तिसल्याने आनी तितले वेगी तू कांड निस्ते करताय म्हणून हांवे पाठ्यो ना बा
दोरो मुंटान उडास आयलो आंगे तुका ते एक जड दिसता पळय त्या जडा फोंदा आमचो गडी पातोर आसा तुझ्या बापायन जेसीबी हाडन बोकुरनो बोकुरनो त्या गडी पत्रात आवन त्या पणसा रुकाम सोरून जागो भितर घाल्लो कितलो जायत जेसीबीन उस्तून उस्तून ताचे इडियांत आनी राती आमी सकाळ न्हिदल्या मागीर आनी राती वचून बोकुरचे पांच सेन्स भितर घाला आनी हाका प्रूफ जाय राती मायन म्हज्या मायन समेत पळयला इजार माय कडेन न्ही गे
तो बत्ता ना सोडलो
कोण
तुझा बापय आनी कोण
न्ही गो सल्ले काल हांव आनी म्हजे बायल अनिता आमच्या पुताक लंडन धाडचेंगी अमेरिका धाडचे तितलेच आम्ही उरलेल्या आज सकाळी उठून पळयताना तुझ्या जिबेक सगळ्या वाड्याक त्या बद्द्याच्या बँडा बरी वाजोवन येऊन सगळ्यांनी सांगून आयला मु जीब घी तुझी
सांगू ना माईन सांगून आयल्या कोण ना आणि तुम्ही अलेपुरा विषयी उलयताना बाहेर उलो नसो आणि बाहेर उलयल्या रे माईक भीतर धाडीचे
म्हाका उठो सांगना हा गाड्या सांगता हाका हे कोप उरले निस्ते निंदड
उरले उरले खाऊ हा घाले दुखोरले गे ये दू येऊन गेले इस्ता वसून सो महिने जाऊ घेतात लागी लागी खबर असा म्हाका आणि आता आणि ताण म्हाका एक्सपायरी जाऊक लागी लागी येताना डेट ताची सोसेज धर गे आणि बोंटी धर आणि एक पॅकेट खाजर आणि ते छक्के लावा दिता ताका पुसके सफर बोळी ना
वय 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 तू भाग्यवंत तुझ्या घरा कुकराची शिटी गेल्या फोरच्या राती मास हाडून दिताय आज आणि सगळ्या इगर्जीच्या वाठारांत हांवे मास पुरा रांदल्यार शेजारां पुरा वांटून येता म्हणून तेफेर वाजोवन येताय दिताय उरले
ते पुरा सोड वाल्ले कालक लालान विषयाक दर आम्ही इराराय करची बेस्ट रवी ये मुझा नातवासो पोरवा कुंगार आसा पहिले चिंतले हॉलांत करसो म्हणून ये आता हॉलांत करीचे जाल्यार एक वर्सा पयल्यांत बुकींग कोणाक गुत्तू हे पुरा आणि हांव म्हणून लेख गेले कितले जाणांक आपोवचे म्हणून शंभर लोक मात्र पुरो म्हणून चिंतले मागीर आता आमचो वाडो पयले एक आल्लो आता न्हे दोन जाल्यात सोडूंक जाता हे पयलेच्या वाड्याक मागीर म्हज्या गोवाच्या कुटुंबाची तुका गोतात मू ती एक एकली येवची मनशां न्ही ती कुटुंबां समेत भुरगीं बाळां पुरो येतात मागीर तितले म्हणटाना हांव म्हजो एकलो माम आसा माडान त्यारांत राजा माम तुका ओळखाने रे ताका सोडूंक जाताय घरा गेल्यार बरें रांदून वाडटा रे दुकरा वासाक मोग्यांनी पुरा घालन फारी अपुरबाय ताचे जेवण मागीर आकय मावशी तांची नात्रां तांची सुनो हांव म्हणटाना दोनशी दोनशी म्हणटाना ते शीद अर्देशींत जाले ये सामयानागलचो भंडारी ना हे वल्ले ताका आपयले रे आमच्या आतां जालांत अर्देशी लोकांनी बसची वेवस्था करीचे न्हे तशें म्हणून तो आयलो लेख पाक आनी पुरा घाले रे घालतना म्हणालो बायम्मा चार कुंदे कुशीच्या जालांत पुरोवंक पडटले म्हणून
ಪೊಟ್ಟೆಲಿನಿ ಪೊಟ್ಟ ತುಂಬ ಮಗ ಪೊಲೆಂದು ಗೊತ್ತ ಅನಿ ಮಗ ಏ ಹಿಂಗ್ ಗೊತ್ತ ತುಜ ನಾತ್ವ ಸೊ ಕುಂಗರ್ ಹಾಲಂದ್ ಗಚ್ಚೆ ಬರಿ ತು ದಿ ಸಾನಾಯಿ ಮಕ ಅಂಗತ್ ಕರ್ತಾನು ಪೊಲೆಂದು ಗೊತ್ತು ತಾಲ್
ತಶೆ ನೈ ವಲ್ಲೆ ಆಸ್ ಕಾಲ ಏಕ ದೊಗಾಂಕ್ ಮುಣ ಸೊಡುಂಗ್ ಜಾತಾಯೆ ಅನಿ ಕುಂಗಾರ ಮುಂಟಾನ ಬುರ್ಗ್ಯಾನಿ ಏ ಜೆ ಪೊಟ್ಟಾನೆ ನಾತ್ಲಾಡ್ತಿ ಗಾರಾ ಬೋ ಸೋನು ಸೊಗ್ಲೋ ದೀಸ ಪೋನಾರ್ನೆ ತುವೆ ತೆ ಐಕೋನೆ ಪಾದ್ರಾ ಪಾನ್ ಸಂಗಿಲ್ಲೆ ಆಸ್ ಕಾಲ ಇತ್ಲಿ ಪಾಯೋ ಕುಟ್ ಮಾಮೋದೆ ಗ್ಯಾ ಪೈಲಾ ಮುಣೋನು
ಜಾಯ್ತ್ ಜಾಯ್ತ್ ತುಕ ಸುಡುನ್ ಜಾತೆ ಸಾಂಗ್ ತಕ ಗಲುಂಕು
ಜಾಯ್ತ್ ರೇ ವಲ್ಲೆ ಮುಸ್ತು ದೇವ್ ಬರಿ ಗುರುಂಗ್ ತುಕ ತೂ ಅಲ್ಲನ ಜಾಲೆ ಸೆಜಾರ್ ಇಮುಳರ್ ತುಜ ಬರಿ ಆಸಿಜರೆ ವಲ್ಲೆ ದೇವ್ ಬರಿ ಗುರುಂಗ ಬಿಕ್ನಾ ಕುಡಂಗ್ ದುರುಲಿ ಕುಡ್ಲಿ ಕೊಂಡ ಅತ ಉಪ್ರೆ ಟೊಮಲ್ಟಾಗಿ ಪುರ್ತುನು ನನ್ ದೇಲ್ಗೊಂಡ್ಸೋ ಗಾ ಸುತ್ತಕಲ್ತ ಪಾಯಾಕು ಕಂಗೆಲ ನಾನ
ಬಾಯಿಲ್ ಮುನಿಸ್ ಮುಳರಿ ದೋನು ಕುವಾಳೆ ಬೈರಿ ಗಲ್ ಸಗ್ಳೆ ಜಾಲ್ ಬಿತ ಗಲ್ಗಿಲ್ ಕುಂಗಾರ
A praia estava deserta e o sol surgiu lá no céu. E eu contente cantava pra você, Maria Isabel. A praia estava deserta e o sol surgiu lá no céu. E eu contente cantava pra você, Maria Isabel. Pega na esteira o seu chapéu, vamos à praia que o sol já vem. Pega na esteira o seu chapéu, vamos à praia que o sol já vem. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Na areia escrevi o teu nome, mas logo eu o apaguei. Com medo que alguém pisasse o teu nome, Maria Isabel. Na areia escrevi o teu nome e logo eu apaguei. Com medo que alguém pisasse o teu nome, Maria Isabel. Pega na esteira o teu chapéu, vamos à praia que o sol já vem. Pega na esteira o teu chapéu, vamos à praia que o sol já vem. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Tiribiribim, papapá, tiribiribim, papapá. Olê, mulher rendeira, olê, mulher renda. Serra deu um baile no Cajazeira, deixou as moças donzelas cantar, mulher rendeira. Olê, mulher rendeira, olê, mulher renda, olê. Mulher rendeira, olê, mulher renda. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar. Tu me ensina a fazer renda, eu te ensino a namorar.
mi sinta per serena, io ti sinto innamorata. Mi sinta per serena, io ti sinto innamorata.
बसकेत हांव भायर भितर लासला आत्म फोडला रेस्केर तुजो दुदी येते तो शेंडो पांदरा पाचेर वाजता ताटा फाटा ताटा फाटा नाकाक मोजा लागता आगो शेंडो आगो शेंडो आगो शेंडो या कासुळले तो कांदो
वैरे हो शेंडो वैरे हो शेंडो मुझा पाकर आसा वगो दुखा कुसलो वांदो
आगो शेंडो agho shendo ya kasul sakando
uire ho shendo uire ho shendo muchas muchas asa ugo tu kanto slovando
आकाची तुळशी दुर्गता आकला तो कांदो कसलो धरला केस वाडोन माथ्या मोळान सारे गोबर पुरला या दिवड भितर उरला या कंट्री सोरो भरला या पायने लागले जेजू बरी सोसा तेण्या धरला म्हज्या मोदीत दुबाव धरला हो केळगो कसलो धरला केस वाडोन माथ्या मोळान सारे गोबर पुरला या दिवड भितर उरला या कंट्री सोरो भरला या पायने लागले जेजू बरी सोसा तेण्या धरला अगो शेंड अगो शेंड पाचार बांधून कसा मोडो जडाय कशी सोस
अरे हो शेंडो अरे हो शेंडो मुझा मचार असा वगो तुका कित्याक लासता
अगो शेंडो अगो शेंडो पाचार बांधून कसा मोडो जडाय कशी सोस
अरे हो शेंडो अरे हो शेंडो मुझा मचार असा वगो तुका कित्याक लासता
येते तो शेंड पांदरा भाषेन वाजता तटा फटा तटा फटा
পেটর আসলে মাকা উড়ন্তু যে শিয় পাথর শোধন কারণ দুগা মজা কপা কেউ পাথর রানান পাশুন আসলে তো তুজে শিয়াও রাও পাথর কেউ পাশুন আসলে পালকাও পাথর কিতলো সিকির জালো দোষি পাতলে ছুটলে নির্মল কালিজ মজে লে যাই দুখলে সংসারা তারিখ না তুসবি দেখলে কেনা সুখা দে গম না ফগত সপনা নামে দেখলে লোলো আস্তানা অজা পিয়ে গোলে অসলে জলমান দেখ না ছবি ছেড়ুম তসলে মরবার থান দেবনে খুশিতে মজা বসলে একেস করিক মজে কালিস মগান লাসলে কালজাত মজা মগাতো কুজো দানে পেটোইল সগলি রাত ফুলো আপলোই মগ পেটোইল কিসকেও গাওয়ে জালো
টাইট ফিট জিন্স তুঝে নিশরঙ্গা ছে হে জিন্স করতে হাল মোজা কালজা ছে
করতে হাল মজা কাজ আছে
বকরি বকরি দয়ে কাজে কাজ
तुझे करतो मग अमल निश निश डोळे डोळ्यां काळे गजाळे एक तुझी दृष्टी मोका कळसमारी वाढाळे चेडवा सांग सांग हे जीन्स तुझे फेंकडा कशे अर्धाता हालवन दलव तुंगो बाय सल्तना फुटा किते कावजे ही बोगता जीन्स तुझे नवीन रंगाचे हे जीन्स करत हाल मुझा काळजाचे
बकरी बकरी डोळ्या ताजे खाजूल रंगाचे
सुर में गाना सीखिए पाधानीसा ऐप के साथ AI पावर्ड पर्सनल म्यूजिक टीचर फ्रॉम सारेगामा
गेले ही दोन पोरेचे नियाणो दाखवले गोबी फुला बोले दोड्याचे निवले गगलावणे मारून काळी वालोयले कंपाला 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 तुम्ही मेवले माका एक सिंद्रेला दालिया एकले सोन काटाला मेवले कंपाला 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 कोई कंपाला 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 तुई मेवले माका एक सिंद्रेला रुस रुसी दालिया एकले सोन काटाला मेवले कंपाला 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 खेळू नको आजा पोरी दिसतो ताज्या